आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधी. उद्यापासून 9 डिसेंबरपर्यंत विधानसभेचं विशेष अधिवेशन. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर. आणि बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आजपासून. आता सविस्तर बातम्या. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल शपथ घेतली. मुंबईत आझाद मैदानावर झालेल्या समारंभात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी फडणवीस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. याच समारंभात उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनीही शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्यासह केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान, जे पी नड्डा, रामदास आठवले यांच्याबरोबरच अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तसंच उद्योग, क्रीडा, चित्रपटसृष्टीसह इतर क्षेत्रातले मान्यवरही यावेळी उपस्थित होते. याखेरीज देशभरातून आलेले भाजपाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि नागरिक यांची उपस्थितीही लक्षणीय होती. राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीचा हा धावता आढावा.
मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सक्षम विवेक बुद्धीने पार पाडीन.
देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस गेल्या 10 वर्षांपासून राज्याचं राजकारण ज्या नावांभोवती फिरत होतं त्यातलं एक महत्वाचं नाव. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी, नागपूरमध्ये नगरसेवक आणि सर्वात तरुण महापौर, त्यानंतर आमदार आणि राज्याचे मुख्यमंत्री असा त्यांचा अत्यंत झंझावाती राजकीय प्रवास आहे. 1999 ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर यंदा सलग 6व्यांदा ते त्याच विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाले. 2014 भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असताना राज्यात भाजपाला पहिलं मोठं यश मिळाल्यानंतर सलग 5 वर्षांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द पूर्ण करणारे ते दुसरे मुख्यमंत्री ठरले. त्यानंतर 2019 मी पुन्हा येईन असं ते म्हणाले आणि पुन्हा एकदा जनतेचा कौलही मिळवला. पण शिवसेनेनं घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे सत्ताकारणाची चक्र फिरली. त्यानंतर अजित पवार यांच्यासमवेत तयार केलेलं 72 तासांचं सरकार, नंतर झालेल्या सत्ता नाट्यामुळे मिळालेलं विरोधी पक्षनेतेपद आणि त्यानंतर शिवसेनेतल्या बंडानंतर मिळालेलं उपमुख्यमंत्रीपद, पद कोणतंही असो त्याला पूर्ण न्याय देत ते अत्यंत अभ्यासपूर्ण आणि चोख पद्धतीनं पार पाडायचं कसब देवेंद्र फडणवीस यांना अवगत आहे. मुख्यमंत्री असताना प्रामुख्यानं राज्यातला सिंचनाचा प्रश्न सोडवण्यावर आणि शहरी भागात पायाभूत सुविधांचे प्रकल्प उभारण्यावर त्यांनी भर दिला. विरोधी पक्षनेतेपदी असताना अत्यंत आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांना हादरे देत त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची भूमिकाही चोख बजावली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सत्ता स्थापन करताना पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्रीपद स्वीकारून पुन्हा एकदा त्यांनी आपल्यातला कार्यक्षम प्रशासक राज्याला दाखवून दिला. लोकसभेच्या निवडणुकीत झालेला पराभव आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेलं उदंड यश असा मोठा चढउतार असलेला त्यांचा राजकीय पट आहे. या काळात प्रचंड लोकप्रियता आणि त्याचवेळी टोकाची टीका त्यांनी अत्यंत संयमानं सहन केली. कायद्याचे पदवीधर असलेले आणि परदेशातून व्यवसाय व्यवस्थापनाची पदविका घेतलेले देवेंद्र फडणवीस यांची ओळख अत्यंत अभ्यासू नेते, चाणाक्ष राजकारणी आणि कुशल प्रशासक अशी आहे. मुख्यमंत्री म्हणून राज्याचं नेतृत्व करताना एकीकडे अनेक आव्हानांवर मात करणं आणि त्याचवेळी राज्याच्या विकासाची गती कायम ठेवत महायुतीनं जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचं कामही देवेंद्र फडणवीस यांना करावं लागणार आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही शुभेच्छा. आकाशवाणी बातम्यांसाठी माधवी कुलकर्णी पुणे.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर पहिली स्वाक्षरी केली. पुण्यातील चंद्रकांत कुऱ्हाडे या गरजू रुग्णाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून 5 लाखांची मदत देण्याचे निर्देश त्यांनी यामध्ये दिले आहेत. राज्याला स्थिर आणि लोकाभिमुख सरकार देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. महायुतीच्या जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करायच्या अभिवचनाचा पुनरुच्चारही त्यांनी केला. नव्या विधिमंडळात विरोधकांची संख्या कमी असली तरी त्यावरून त्यांचं मूल्यमापन करणार नाही, त्यांनी मांडलेल्या योग्य विषयांचा सन्मान करू असंही फडणवीस यांनी सांगितलं. 7 ते 9 डिसेंबर या कालावधीत विशेष अधिवेशन घेऊन विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करून राज्यपालांचं अभिभाषण व्हावं यासाठीची शिफारस राज्यपालांना केली असल्याची माहितीही फडणवीस यांनी यावेळी दिली. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 68वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर राज्यभरातून मोठ्या संख्येनं अनुयायी दाखल झाले आहेत. या अनुयायांना सुविधा पुरवण्यासाठी मुंबई महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. पालिकेनं चैत्यभूमी परिसरात नियंत्रण कक्ष उभारला असून रुग्णवाहिका, आरोग्यसेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालयं अशा सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार अंबी या सुविधांची माहिती देताना म्हणाले,
शिवाजी पार्क येथील व्यवस्था अत्याधुनिक करण्यासाठी, अद्ययावत करण्यासाठी सर्व प्रयत्न केलेले आहेत. कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात लाखो अनुयायी येतात, त्यामुळे वापर मोठ्या प्रमाणात असल्याने काही प्रमाणात व्यवस्थेवर ताण येतो, मोडतोड होते, त्याच्यासाठी सुद्धा आपण यावर्षी छोटे छोटे असे मदत कक्ष निर्माण केलेले आहेत. T1, T2, T3, T3, T4, T5 असे 5 मदत कक्ष शिवाजी पार्क मैदानावर आहेत. मैदानाच्या बाहेर 5 टीम आहेत. रांगेतील अनुयायासाठी 3 टीम आहेत. त्या ठिकाणी अधिकारी, साहित्य, मनुष्यबळ, कर्मचारी, कामगार, सफाई कामगार यांची व्यवस्था आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागानं बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित छायाचित्र प्रदर्शनही भरवलं आहे. तत्पूर्वी काल महानगरपालिकेनं तयार केलेल्या भीमा तुम्हा वंदना या माहिती पुस्तिकेचं प्रकाशनही करण्यात आलं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून काल दुपारी प्रोबा 3 या उपग्रह वाहून नेणाऱ्या PSLV C59 या प्रक्षेपकाचं यशस्वीरित्या प्रक्षेपण केलं. युरोपीय अंतराळ संस्थेच्या प्रोबा 3 उपग्रहांना यशस्वीरित्या कक्षेत स्थापित करण्यासाठी PSLV C59 प्रक्षेपण करण्यात आलं असल्याची माहिती इस्रोनं या प्रक्षेपणानंतर X या समाजमाध्यमावरून दिली आहे. प्रोबा 3 ही युरोपियन अंतराळ संस्थेची महत्वाची मोहीम असून त्याअंतर्गत आणखी 2 उपग्रह अंतराळात सोडण्यात आले आहेत. क्रिकेट. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आजपासून सुरू होत आहे. अॅडलेड इथल्या ओव्हल मैदानावर हा सामना दिवसरात्र खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9:30 सामना सुरू होईल. यापूर्वी पर्थ इथं झालेला पहिला सामना जिंकून भारतानं या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हवामान. येत्या 24 तासात राज्याच्या सर्वच विभागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधी. उद्यापासून 9 डिसेंबरपर्यंत विधानसभेचं विशेष अधिवेशन. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर. आणि बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आजपासून. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.